तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी मोहन आगाशी बोलतो. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. ऍक्शन.
मला वाटतं त्या काळातलं पुणे खरं तर पुणे असं म्हणतात, जसं तुम्ही पण आता सांगितलं. तर मला सांगा की तुम्ही तो काळ बघितलाय, तेव्हा कॉलेजही वेगळे असणार.
आपण आलो ते 4th पर्यंत संपलो, मग तिथून पुढे मी एनएमईत गेलो.
बरं.
नूतन मराठी नुमवी बहीण मुलींच्या शाळेत होसर बघा समोरच. त्यामुळं 11वीपर्यंत तिथे तिथे गेलं की ऑटोमॅटिकली सगळे एसपी कॉलेजला जायचे, कारण शिक्षण प्रसारक मंडळी दुसरीकडे गेले की ते फर्ग्युसनला जायचे. काय एसपी कॉलेजमध्ये जवळजवळ मला काढणारच होतं कॉलेजमधनं. ते खोटं वाटेल खरं आहे. मला कार्यक्रम होता, कारण मी नकला वगैरे करायचं. ते फनफेअरला माझं एका शिक्षकांचं भांडण. तिकीट होतं काहीतरी 4 आणे आणि त्यामुळे 1 रुपया देऊन 4 तिकीट मला घ्यायची होती. तर कुणीतरी मला जातं रांगेत उभं होतं, एक आणा तिकीट. मी पोचलो तिथून, म्हटलं मला 4 तिकीट द्या आणि 4 आणे ठेवले. तर ते म्हणले 4 आणे 1 तिकीट मिळेल, आणखीन बाकीचे कुठे आहेत? तर मला ते मुलंच का रागाला गंड होतो का रे यायला. हे मी त्या मुलाला उद्देशून म्हणलो. ते जे सर तिथे बसले ते त्यांना वाटलं, मी त्यांना म्हणतो गंडू हे कुणाला काय बोलतो शिक्षकांना. ते जे उठले मा बोकोटायला धरलं आणि ते घेऊन गेले मालेगावकरांकडे. असं तक्रारच केली माझ्याबद्दल. तर माझे मग प्रोग्राम बिग्राम कॅन्सल झाले एकदम गॅदरिंग मधले. मग मंगळवेळकर बोलले तर तिकीट करून टाकीन तुला म्हणले एकदम. पण आमचे सायन्स शाखेचे जे शिक्षक होते त्यांच्यात मी लाडका होतो. तर मी आणि मी त्यांना सांगितलं काय झालं ते. पण त्यांनी सल्ला दिला की जाऊन तू भेट आणि सांग हे मुख्य म्हणजे. म्हटलं बरं. मग मी जाऊन क्षमा मागितली, त्यांनी लिहून आण. मग मी गेलोच नाही नंतर. तेही काही बोलले नाही. मग मी पासच झालो मार्क मिळून. मग मेडिकललाच गेलो.
शांत डोकं असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. मोहनजी कुठल्या ऍक्टरचे मोठे फॅन होते ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 FM बजाते रहो.
बीजी मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही होतात असं मला वाचायला मिळालं की तुम्ही उत्पल दत्त यांच्या प्रेमात होतात म्हणून त्या काळात.
थिएटर मी हे करतच होतो तुला सांगितलंय शाळेपासून, आणि आपण सगळेच काही ना काहीतरी करत असतो. शिक्षण वाढायला लागलं की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी कमी होतात, त्याच्याबद्दल कौतुक जे होतं ते पुढे त्याच्याबद्दल थापडा मिळतात की बंद करा नाटक अभ्यास करा आता थोडा असं असतं सगळं. त्यामुळे मेडिकलला हे सगळं बंद व्हायला पाहिजे. तर मेडिकलला मला जब्बार पटेल नावाचे मित्र भेटले, त्यामुळे जे बंद व्हायला पाहिजे होतं ते गंभीरपणे चालू राहिलं. MBBS झाल्यानंतर MD करताना मी ठरवलं की आपल्याला नाटक करायचंय, नाटक काही सोडायचं नाही आपलं. अशी ती गोष्ट आहे. उत्पल दत्त ते उत्तम नट होते, नंतर कळले भेटले पण त्यांच्यावर काम पण केलंय मी. त्यांचा रेफरन्स मी देतो, कधी देतो कुठे देतो. अप्लाइड थिएटर जे असतं ना, मी तू ऐकलं असेल तर त्या थिएटर आणि एज्युकेशन मध्ये तर ते लोक किंवा स्ट्रीट थिएटर करतात अवेअरनेससाठी म्हणून, पण थिएटर म्हणून वाईट करतात. तेव्हा उत्पल दत्त म्हणला होता की इफ यू आर युझिंग थिएटर एज अ वेपन इट मस्ट बी शार्प. मग थिएटर म्हणून ते उत्तम पाहिजे. आत्ता अलीकडे जे आम्ही फिल्म्स करतो असतो किंवा कासव त्याचं हे तत्व ठेवलेलं की सिनेमाच्या माध्यमातून शिक्षणाची चोरटी आयात करताय ना, पण सिनेमा म्हणून तो चांगला पाहिजे. त्या संदर्भात उत्पल दत्त करेक्ट आहे.
जेवढी मोठी माणसं तेवढाच मोठा अनुभव आणि त्यामुळेच खूप काही शिकायला मिळतं. नाही पण एक गोष्ट आहे जी शिकली नाही ना तरी सुद्धा जमते बर का, प्रेम. हे मोहनजी यांनी कधी व्यक्त का नाही केलं ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत फक्त आणि फक्त लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर 93.5 FM बजाते रहो.
आता मला सांगा की कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण प्रेमात पडतो तर मला सांगा की त्या काळात तर म्हणजे पत्र लिहिणं आणि यु नो वेगवेगळ्या तऱ्हे असायच्या प्रपोज करायच्या. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही कधी कोणाला प्रपोज केला किंवा तुम्हाला पण आय एम शुअर की कारण यू आर अ गुड लुकिंग पर्सन तर आय एम शुअर की तुम्हाला सुद्धा अनेक प्रपोजल झाले असतील.
अरे वा चांगलं. तुमच्या काळात कसं असतं व्हॉट्सअपवर करता प्रपोज?
नाही माझ्या काळात.
आमच्या काळामध्ये शक्यतो असं डायरेक्ट कधी करायचेच नाहीत. मैत्रिणीचा गोळखा असायच्या, मग 3 मैत्रिणी म्हणून एका मुलाला गाठून तर आमची ही मैत्रीण तुम्हाला माहितीच आहे मग तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे का असं मेडिकल कॉलेजमध्ये जायचं पर्यंत तरी चालू होतो. तसं कुणी मला काहीतरी विचारलंही असेल मला माहित नाही कदाचित. मी खरं सांगायचं तुला तर विचारलं असं नाही, कारण त्यावेळी विचारायची पद्धत नव्हती. त्यावेळी विचारल्याशिवाय कळायचं, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे, त्याला प्रेम म्हणतात. माझ्या मुळात काहीतरी ऑर्गॅनिक प्रॉब्लेम असल्यामुळं मला लिहिताच येत नाही आधी. मला त्रास. मी अजून तू पाहिलंस का माझे लेख वगैरे कधी वाचलीस का तू? नाही. लेख मी कोणाशी तरी बोलतो मग ते शब्दांकन करतात. पहिल्यापर्यंत प्रत्येकाचं असतंच ना, सांगितलं नाही सांगितलं तरी असतं. त्यामुळे तसं तू म्हणशील तर होतं का? होतं. 90-95% मी म्हणेन असं प्रेमात पडतात, पण पडलेल्या प्रेमात यशस्वी फार 5% कमी होतात बहुतेक. त्यामुळे प्रेमात पडून यशस्वी न होणं इज बेसिक नॉर्म ऑफ लाईफ. ती कुठला आलो तन मध्ये ती सध्या काय करते हे पॉप्युलर व्हायचं कारण 95% त्यातलेच असतात ना. बाकीच्या टक्क्यांनी सध्या माझ्या बरोबर असते.
जिंदा दिल रहना है ना तो कोई इनसे सीखे. बरं, या इंडस्ट्रीमध्ये त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला, कसा झाला मोहन अगाशे ह्यांचा या इंडस्ट्रीमध्ये डेब्यू, ऐका थोड्याच वेळात हा इंटरेस्टिंग किस्सा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन 93.5 रेड एफएम. बजाती रहो.
तुम्ही कोणत्या ऍक्टरला त्यावेळेस फॉलो करायचा?
फिल्म बघायचो, चोरून सुद्धा बघायचो.
किती तिकीट असायचं त्यावेळेस?
काहीतरी 5 आणे वगैरे असेल. पण कॉलेज मेडिकल कॉलेजला गेलो जेव्हा माझा गंभीर सुरू झाला ना तेव्हा मला आवडणारे काही नट होते ना. माय फेअर लेडी माझं फार आवडतं, त्यातली गाणी म्हणायचो मी. पीटर ओटूल होता, इकडे हिंदीमध्ये दिलीप कुमार होता, बल्लास साने. मला चार्ली चॅप्लिन फार आवडायचा, अजून आवडतो. रॉबर्ट डी निरो, अल पचिनो, म्हणजे मी अजून म्हणतो लुक ॲट द प्रिझनर ऑफ द गटर, कंडेम मॅव्हिस सिलेबल शटर्स, माय राईट शी शुड बी टेकन आउट अ नांग, बट कोल्ड ब्लडी मर्डर द इंग्लिश टंग. हे गाणं माय फेअर लेडी. मला ती डिलिव्हरची स्टाईल, मला अजूनही तसं नाटक करायची इच्छा आहे तसं सांगते चाललेलं असं असतंच आपलं.
तुमची डेब्यू फिल्म आता जे मी वाचलं ती सामना अशी होती, ती तरी बरोबर आहे का?
आता हे बघ, काही फिल्म आपण आधी करतो लागतात नंतर. काय सामनाच्या आधी गारंबीचा बापू नावाची फिल्म केली होती मी, 60 नोव्हेंबर केली होती. ती लागली नंतर. त्यात काशीनाथ गाणेकर, दत्ता भट, दिनकर भटजीचं काम मी केलं होतं.
ती फिल्म तुम्हाला कशी मिळाली आणि त्याबद्दल सांगाल?
आठवण अवघड, पण मी फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये जायचो. गिरीश कर्नाड हे डायरेक्टर होते, घाशीरामच्या प्रेमात होते, आणि तिथे जाऊन मला सिनेमे बघायला मिळायचे. म्हणजे मी वर्ल्ड क्लास 6 तेव्हा बघितले सगळे. माझे DPM झालं होतं, MD सुरू व्हायचं होतं, लेक्चरर होतो मी. रोज संध्याकाळी मी FTIला जायचो, त्यांच्यावर सिनेमा बघायचो, त्यांच्याच घरी जाऊन जेवायचो, परत यायचो, कारण चर्चा असायची ऐकायची. तर तिथे जे विद्यार्थी होते ते मित्र झाले तेव्हा माझे. ही फिल्म त्यातल्या एका विद्यार्थ्यांनी केली, आणि टेलिव्हिजनवर व्यंकट नावाचे कॅमेरामन होते, त्यांनी ती प्रोड्यूस केली. आणि मी मराठी होतो, त्यांना माहिती होतं, त्यांनी मला विचारलं तू दिनकर भटजीचं काम तेव्हा कसं असतं, काम करण्यात त्याला उत्साह येतो, पैसे घेणार नाही कम बजेटमध्ये, म्हणून करीन म्हटलं. असं ते झालं. स्मिता आणि मी, स्मिता पाटील, आम्ही एकाच वेळी डिप्लोमा फिल्म मध्ये कामं केली. माझ्या फिल्म मध्ये मिथुन चक्रवर्ती होता, असं होतं. पण मग जब्बारने जेव्हा करायची ठरवली सामना, खऱ्या अर्थाने पहिली रिलीज झालेली माहिती पडलेली फिल्म मराठीत सामना आणि हिंदीत निशांत, एकाच वर्षी झाली.
आणि अशा न ऐकलेल्या गोष्टी आणि न पाहिलेले क्षण दोन्हींची संधी तुम्हाला मिळते लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर. माझ्या इन्स्टा हँडल वर तुम्ही ह्याचे पिक्चर्स चेक करू शकता. इंस्टाग्राम वर शोधा RJ श्रुती, RJSHRUTII ह्या हँडलने, आणि ट्विटर वर तुम्ही मला फॉलो करू शकता @RJShru, RJSHRU या हँडलने. चलिए, मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर लेकर इनकी लाइफ की जर्नी ओनली ऑन 93.5 रेड FM. बट जाते रहो. दिस इज कलाकार श्रुति साइनिंग ऑफ.
लाइट्स कैमरा एक्शन.